लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आहे हर्षदा खानविलकर आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या बरोबर आणि कलाकार श्रुती सोबत.
आय नो की तू किती मोठी भक्त आहेस गणपती बाप्पांची, तर मला असं वाटलं की गणपतीच्या वेळेस जो उत्सव त्यावेळेस व्हायचा की मांडव असायचा आणि मग तिथे स्पर्धा असायच्या, मग तिथे कदाचित तुझं परफॉर्मन्स यु नो डेव्हलप झाला असेल.
गणपतीचं फक्त मी 10व्या दिवशीची वाट बघायची, कारण जेव्हा मिरवणूक निघायची पप्पा आणि मी डान्स करत जायचो. गणपती भक्त तर आम्ही होतोच, म्हणजे पप्पा वॉज नॉट वन ऑफ दोज पीपल की जो उठून सकाळी पूजा करतो. ही सुजस्ट टॉक टू गणपती, म्हणजे अरे यार सुन ना जरा वो ताई का प्रॉब्लेम आहे देख ले, ह्या लेवलला पप्पा गणपतीशी बोलायचा. आणि आमचा म्हणजे उत्साह म्हणजे तो की मिरवणूक आणि मग बिल्डिंग पासून विसर्जनापर्यंत बरं नाचायला मग दोघांना यायचं, आम्ही एवढेच नाचायचो.
गणपती
डान्स इन गणपती मिरवणूक, गणपती आणि रंगपंचमी हे जे दोन सण आहेत, तर आम्ही लोकांच्या वरातीत पण नाचलोय पप्पा आणि मी.
हो
हो, अरे इतर म्युझिक बाजार आहे चलो असं म्हणून लहानपणी मी कोणाच्याही मिरवणुकीत पप्पा बरोबर नाचले. मी ब्लॅकची जी तिकीट असं म्हणजे शक्ती सिनेमा मला अजूनही आठवतं की दिलीप कुमार आणि अमिताभ पहिल्यांदा येणार म्हटल्यानंतर एवढं प्रेशर होतं तिकीट्सचं, तर मी मध्यरात्रीपासून पप्पा बरोबर चित्रा सिनेमाच्या बाहेर लाईनमध्ये उभी होती, कारण ते एकाला चारच तिकीट्स देत होते. तर मला अजूनही आठवत आहे 8 तिकीट्स आम्ही काढले आणि मग पप्पा मित्रांना घेऊन गेला, आम्हाला घेऊनच नाही गेला. लेकिन मेरे को बुरा नहीं लगा क्योंकि मैंने पप्पा को मदद की है ना. 4 तिकीट त्याचं एक फीलिंग वेगळं होतं की फ्रायडे का मैंने 4 तिकीट जाके निकाला. मी कशी बशी 10वी 12वी झाले आणि 12वीला मी कीर्तीला मला आठवत आहे ना की लेक्चर्सच अटेंड नाही करायचो, कारण आम्हाला सिनेमा बघायला जायचं. सत्यम शिवम सुंदरम नावाचे थिएटर होते वर्डीला जे कीर्ती कॉलेजपासून जवळ, आणि सकाळी 12चा सिनेमा असायचा, तेव्हा मॅटिनी शो असायचा, कारण घरी स्ट्रिक्ट 7च्यानंतर बाहेर नाही, त्यामुळे 12चाच शो करायला लागायचा. त्यामुळे सकाळी ॲक्च्युली कॉलेज असायचं 7:30 तर आम्ही कॉलेजमध्ये फक्त यायचो आणि ठरवायचो आता पैसे काटकसर ना ग, कारण काय आहे सिनेमाचं तिकीट काढलं तर मग जाण्या येण्याचे पैशाचे वांदे, मग आम्ही 4-4 आणि 5-5 बस स्टॉप्स पुढे चालून यायचं, कारण तिथून मग 30 पैसे तिकीट होईल किंवा हे सगळं आम्ही केलं आहे, कारण आपल्याला पिक्चर तर सिनेमा तर बघायचा आहे. एकतर खूप सारे सिनेमे बरोबरच बघायचे. नाईट शो अर्चना आहे ना माझी छोटी बहीण, तिला फार इंटरेस्ट नसायचा, मी तिला कन्व्हिन्स करायचे. म्हणजे मला अजूनही आठवतं की खुद्दार नावाचा अमिताभचा सिनेमा आला होता आणि मी तिला कसं कन्व्हिन्स केलं असेल, मी तिला म्हटलं त्याच्यामध्ये ना गोकुळाष्टमीचं गाणं आहे, यू कॅन राईट एसे ऑन दॅट, मग पेपरमध्ये वगैरे यु नो आला तर आपण बघूया. इट इज सो स्टुपिड.
आणि शी कन्व्हिन्स
नाही, शी गॉट इरिटेटेड. आणि मग आय थिंक आम्ही बघितलाच, कारण शारदा थिएटरला तो सिनेमा मी बघितला होता दादर नायगावच्या इथे, आणि पिक्चर संपे संपेपर्यंत अज्जू जो पाहायची मग पप्पा तिला खांद्यावर घेऊन आम्ही घरी जायचो.
तुझ्या बोलण्यावरनं हर्षदाताई मला पण असं वाटतंय की जसं आम्ही वाढलो एक मिडल क्लास फॅमिली, म्हणजे अगदी 4-व्हीलर कोणाकडे बघितली की वाटायचं अरे बापरे किती श्रीमंत, आणि घरात कोणाच्या जर समजा कूलर असेल फ्रीज असेल मोठा तरी आपल्याला वाटायचं की यार कलर टीव्ही मेन म्हणजे. सो तुझ्या घरात कुठली अशी गोष्ट आली तेव्हा तुला असं वाटलं की अरे आपला स्टेटस
टीव्ही
है ना.
येस, मला आठवत आहे पप्पानी कोणाकडून तरी सेकंड हँड ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आणला होता आणि तो असं मारल्याशिवाय चालूच नाही. आणि तेव्हा साप्ताहिकी असं यायचं भक्ती बर्वे करायच्या, आणि त्याच्या आधी मी ज्यांच्या घरात जाऊन टी व्ही बघायचे ना त्यांचा एक मुलगा होता, तो साप्ताहिकी सुरू झालं ना की त्याच्यात लिहायचा इम्पॉर्टंट काय काय असेल ते. आय वॉन्टेड टू डू दॅट, सो आय वॉज वेटिंग की कधी आपल्या घरी टी व्ही येईल श्रुती, आणि येस जेव्हा तो आला मी ते केलं ना. आपण लोकांच्या रेमो करमवर नाहीत, कारण काय व्हायचं ना आपण एखाद्याकडे टी व्ही बघायला जातो आपल्याला सगळे कार्यक्रम बरोबर लक्षात असतात आणि एका पॉईंट नंतर त्यांना कंटाळा येतो की बाहेरून लोक येत आहेत आणि आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं की आले टी व्ही बघायला, आणि मी ते करायची कारण आय वॉज रिअली व्हेरी फॉन्ड ऑफ टी व्ही आणि असं मला खूप आवडायचं आणि कधी आपल्या घरी टी व्ही येणार. सो जेव्हा तो आला वो फिलिंग मी आज भी बयान नाही कर सकती.
कॉलेजमध्ये जाताना आपल्यामध्ये खूप एक्साइटमेंट असते, कारण की अर्थात युनिफॉर्म घालायचा नसतो, लेक्चर बंक करू शकतो, मूवीजला जाऊ शकतो, तिथे सगळी मजा मस्ती धमाल लव क्रश ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर मला सांग की तुझे कॉलेज लाईफ तुझ्यासाठी कशी होती आणि कसं झालं हे.
खरं सांगू का मला काही फार कॉलेज विलेजमध्ये जाऊन काही झंडे नाही गाडणे, ते माझ्या आईचं सिम्पल होतं, कॉलेजमध्ये जायचं ग्रॅज्युएट व्हायचं त्याच्यानंतर डबल ग्रॅज्युएट म्हणजे काय होईल चांगली नोकरी आणि तू लॉ कर म्हणजे काय होईल पप्पाच्याच कंपनीत तुला लागता येईल, म्हणजे वकिली जाऊन कर पण नाही नोकरी आणि का ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि मुळात मी तुला खरं सांगू का मला आठवतच नाही आहे मी लहान असताना मला काही व्हायचं होतं, मला एकच गोष्ट करायची होती लग्न. आय वॉन्टेड टू मॅरी अँड हॅव चिल्ड्रन, आय ओनली वॉन्टेड टू डू दॅट. अनेक वर्ष मी हीच स्वप्न बघितलं, मी सिनेमा जर बघितला तर मला असं वाटायचं नर्स होऊया म्हणजे डॉक्टर भेटेल. मी लायब्ररी मध्ये जर पुस्तकं देण्याचं काम करेल तर जो वाचायला येईल तो हिरो असेल. ऍब्सोल्युटली हार्डकोर फिल्मी होते मी. आणि मी सिनेमामधूनच माझं असं ठरायचं की इतकं प्रेम करणारा आपल्याला नवरा लाभणार आहे आणि असा स्वप्नातला राजकुमार येणार आहे आणि तो मी असं काहीतरी वेंद्र्यासारखं करते ते बघून तो अट्रॅक्ट होणार आहे आणि मग मी ताबडतोब लग्न करणार आहे आणि मी खूप सुंदर सुंदर साड्या नेसून मी त्याची वाट बघणार आहे.